नमस्कार. जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये सध्या जी मालिका सुरू आहे ज्याच्यामध्ये आपण संपूर्ण स्वास्थ्य ह्या विषयावर बोलत आहोत, तेथेच आपण मागील 2 सत्रांमध्ये 3 चक्र जे आहेत त्याच्याबद्दल मी डॉक्टर साहेबांकडून माहिती घेतलेली आहे आणि अजूनही पुढे आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत. तर सर्वप्रथम स्वागत करूया आदरणीय डॉक्टर सचिन परबजींचे. डॉक्टर सचिन परब, तुमचं खूप खूप स्वागत आहे.
ओम शांती.
ओम शांती. डॉक्टर सचिन, मागील 2-3 सत्रांमध्ये जिथे स्वास्थ्य ह्या विषयावर आपली चर्चा चाललेली, तर खूपशी महत्वपूर्ण माहिती तुम्ही आम्हाला दिली. काही आमच्या मनामध्ये प्रश्नही होते तेही तुम्ही आम्हाला सोडून दिलेत की हे असं नाही, असं करायला हवं म्हणून. डॉक्टर साहेब, परंतु आज आम्ही बघतो की लहान मुलं देखील जी आहेत, प्रौढ आहेत, लहान मुलं पण आहेत, पण ह्यांच्यामध्ये हृदयविकाराचं प्रमाण जे आहे ते जास्त वाढत चाललेलं आहे आणि हे इतक्या प्रमाणात चाललेलं आहे की आता सध्या भीती वाटायला लागलेली आहे की ते डॉक्टर्स तर असं म्हणतात की तुमची लाईफस्टाईल ह्याला कारणीभूत आहे. तर त्याच्यामध्येही परिवर्तन करून पाहिल्यास फारसा काही फरक दिसत नाहीये, तर ह्याला काय कारण असू शकतं?
बाह्य गोष्टी आपण जर पाहिल्या तर डेफिनेटली लाईफस्टाईल ही फार इम्पॉर्टंट आहे. पण एखाद्याची लाईफस्टाईल अशी का व्हावी? का एखाद्याने सिगरेट पियावी किंवा वेळेवर जेवण न करावं किंवा जास्त जेवण करावं? हृदयरोगासाठी जे रिस्क फॅक्टर आहेत तर त्याच्यामध्ये आपण पाहतो की वजन जास्त असणे, तंबाखूचं सेवन कोणत्याही प्रकारे, किंवा तुम्हाला डायबिटीस आहे किंवा ब्लड प्रेशरचा आजार आहे किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे, हे कॉमन आम्ही अगोदर समजायचो. आता नवनवीन रिस्क फॅक्टर येत चाललेले आहेत, म्हणजे खतऱ्याचे घटक आहेत. तर त्याच्यामध्ये आम्ही पाहिलं की सध्या आता स्टडी येतात क्रोध, ज्यांच्यामध्ये क्रोध जास्त असतो त्यांना देखील हृदयविकार संभवतो, म्हणजे हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. दुसरा जो रिस्क फॅक्टर आम्ही पाहिला आहे तो म्हणजे एकाकीपणा, आयसोलेशन किंवा सायनिसिझम. तर ह्या सगळ्या वृत्ती ज्या आहेत ह्याच्यावर काय औषध आहे? पहिली गोष्ट म्हणजे रागावर काय तुमच्याकडे गोळी आहे का, किंवा एकाकीपणावर काय औषध आहे? तर आता ॲलोपॅथी वैद्यकशास्त्र पण आता ह्या गोष्टी मानायला लागलेलं आहे. सायकोसोमॅटिक मेडिसिन किंवा ज्याला आम्ही म्हणतो सायको न्यूरो इम्युनॉलॉजी, आपल्या मनातील जे विचार आहेत त्याचा शरीरावर इफेक्ट पडतो, याच्यावर संशोधन आता भरपूर होत चाललेलं आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग, असे पण आम्ही पेशंट बघितले आहे ज्यांच्यामध्ये रिस्क फॅक्टर नाही आहेत, हे काहीच रिस्क फॅक्टर नाही आहे. त्यांचं कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे, वजन नॉर्मल आहे, फॅमिलीमध्ये हिस्ट्री नाही आहे, ब्लड प्रेशर नाही आहे, डायबिटीस नाही, त्यांना पण हार्ट अटॅक होतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ काहीतरी अशी गोष्ट आहे जी आपण मिस करतोय, ज्याच्याकडे आपलं लक्ष नाही आहे, आणि ती गोष्ट म्हणजे तणाव आहे, ठीक आहे, स्ट्रेस आहे. तर त्याच्यासाठी सोल्युशन काय आहे? म्हणून आम्ही बघतो की हा जो हृदयविकाराचा आजार आहे त्याला एक फिजिकल साईड तर आहेच, शारीरिक जी तुम्ही मेन्शन केली, पण त्याच्याबरोबर जी आपण आध्यात्मिक बाजू आहे तिकडे आपण दुर्लक्ष करतोय आणि त्याच्याकडे आमचं लक्ष आम्हाला वेधून घ्यायचं आहे. की हृदय हे प्रेमाचं प्रतीक आहे, हार्ट इज अ सिम्बॉल ऑफ लव, आणि जर प्रेम योग्य प्रकारे आणि योग्य मात्रेमध्ये, योग्य प्रेम जर नाही मिळालं तर ते हृदय रडायला लागतं. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रेमाचा स्रोत कोण आहे? प्रेमाचा खरा स्रोत तर परमात्मा आहे, ज्याला आपण म्हणतो तू प्यार का सागर तेरी एक बूंद के प्यासे हा. तर त्या परमात्म्याकडून आपण विनमुख झालेलो आहोत, त्यामुळे कोणाकडेच प्रेम उरलेलं नाही. त्यामुळे कोण देणार तरी तुम्हाला कुठे प्रेम? कोणताही देहधारी किंवा शरीरधारी तुम्हाला संपूर्ण प्रेम देऊ शकत नाही. खरं प्रेम जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला त्या परमात्म्याकडून घेतलं पाहिजे. आणि इथे फार महत्वाचा ठरतो राजयोग, कारण राजयोगामध्ये आम्ही कधीही देहधारीला आठवण नाही करत. जो प्रेमाचा सागर आहे, ज्याला ओशियन ऑफ लव म्हटलेलं आहे, त्या निराकार ज्योतिष स्वरूप परमपिता परमात्म्याशी जो आम्ही योग लावतो आणि त्याच्या प्रेमाचा अनुभव करतो, तर आमचं हृदय एकदम फुल असा अनुभव होतो. आणि ज्याच्या हृदयामध्ये परमात्मा आहे त्याला हार्ट अटॅक येईल असं आम्हाला तर वाटत नाही. तर आम्ही असं म्हणतो की आपल्या हृदयामध्ये तुम्ही परमात्मा ठेवा, जो प्रेमाचा सागर आहे, तर तुम्हाला हार्टचे प्रॉब्लेम कमीत कमी होण्याची शक्यता असते. एका डॉक्टरने फार छान सांगितलंय. डॉक्टर बर्नी सीगल हा अमेरिकेतील कॅन्सर विशेषज्ञ आहे आणि त्यांनी एक फार सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे लव मेडिसिन अँड मिरॅकल्स. त्याच्यामध्ये त्याने वर्णन केलेलं आहे की कसं लव ऍज अ मेडिसिन आपण वापरू शकतो आणि लव ऍज अ मेडिसिन आपण वापरलं तर भरपूर आपण चमत्कार करू शकतो. आणि त्याच्यात मग त्याने लिहिलेलं आहे की आजारीलपणाला इंग्रजीमध्ये इल म्हणतात. एखादा आजारी असतो तो इल, आणि इल शब्दाचा त्यांनी फुल फॉर्म सांगितला. इल म्हणजे आय लॅक लव. जेव्हा माझ्यामध्ये प्रेमाची कमी होते तेव्हा मी आजारी पडतो. आणि प्रेम हे भरपूर गोष्टींवर औषध आहे आणि प्रेमावर पण भरपूर स्टडीज आलेले आहेत. आता मार्केटमध्ये ॲलोपॅथीवाल्यांनी स्टडी केलेली आणि खास एक स्टडी जी मला आठवते ती म्हणजे सशांवर स्टडी केलेली की आम्हाला असं वाटलेलं की तुम्ही जास्त चीज किंवा कोलेस्ट्रॉलवाला डाएट घेतला तर तुमच्या हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होतं. तर त्यांनी काय केलं, त्या सशांना त्यांनी एकदम तेलाचा डाएट दिला ज्याच्यामध्ये भरपूर कोलेस्ट्रॉल आहे आणि भरपूर दिवस त्यांना दिला. आणि नंतर मग जेव्हा त्यांना बघितलं तर सगळ्या सशांमध्ये ते कोलेस्ट्रॉल चरबी जमा झालेले होते, फक्त एका ग्रुपमध्ये नव्हती. तर शास्त्रज्ञांना आश्चर्य वाटलं की का ह्यांच्यामध्ये असं काय आहे, ह्यांच्यामध्ये असं ह्यांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा काय नाही झाला, ह्यांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या एकदम साफ कशा काय. नंतर मग जो त्यांना खायला भरवायचा हा डाएट जो द्यायचा त्याला विचारलं की तू काय केलंस काय, तर ते म्हणाले मी बाकी विशेष काय नाही केलं, फक्त या ग्रुपला जेव्हा मी भरवायचो तेव्हा त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवायचो. हा एवढाच फरक त्यांनी बघितला. म्हणजे खाताना किंवा भरवताना देखील जर तुम्ही प्रेमाने हात फिरवला तरी जर तुमचा डाएट चुकीचा असेल तर तुमच्या हृदयामध्ये ते जमा होत नाही. म्हणजे प्रेमाने एवढा फरक पडू शकतो. हे फार सुंदर स्टडी केली आहे आणि अशाच प्रकारच्या दुसऱ्या पण स्टडी आहेत. तर प्रेम हा एवढा इम्पॉर्टंट घटक आहे खऱ्या प्रेमाचा, निस्वार्थ प्रेमाचा, ज्याला आम्ही म्हणतो अनकंडिशनल लव, ते फक्त परमात्म्याकडून मिळू शकतं. कारण बाकी जेवढे पण शरीरधारी आहे त्यांच्या आवश्यकता आहेत, त्यामुळे त्यांच्या शर्त असणार की मी तुला प्रेम देईन पण मला असं माझी अपेक्षाही आहे. पण परमात्म्याची आपल्याकडून काहीही अपेक्षा नसते, त्यामुळे त्याचं जे प्रेम आहे ते सर्वश्रेष्ठ प्रेम आहे. आणि जेव्हा अशा प्रेमाचा आपल्याला अनुभव होतो, राजयोग ध्यानामध्ये अनुभव होतो आणि आपलं हृदय एकदम तृप्त होतं त्या प्रेमाने, डेफिनेटली आपल्याला आजार कमीत कमी होण्याची शक्यता असते.
डॉक्टर साहेब, तुम्ही म्हणलात की कमीत कमी आजार होण्याची शक्यता असते, पण बरेच काही असे आजार पण असतील की ज्यांची कारणं जी आहेत ती मेडिकल आहेत किंवा बाह्य आहेत आणि त्यांचा आत्म्याशी काही संबंध नाही, असं पण काही असतं का? कारण कित्येकदा आता कॉमनली जे ऐकण्यात येतं ब्लॉकेज, ब्लॉक आहे काही कळत नाही, ब्लॉक आहे म्हणजे काय ब्लॉक आहे. आता त्या वाहिनी कोलेस्ट्रॉल, तुम्ही जसं आता म्हटलं की फार ऑइली, फार तेलकट असं जेवण खाल्ल्यामुळे होतं, पण अशाही आम्ही व्यक्तींना पाहिलेलं आहे आमच्या जीवनामध्ये की अगदी पहिल्यापासून फार अगदी जेवणावर लक्ष ठेवून आहेत, व्यवस्थित खाणं पिणं आहे त्यांचं, तरी पण ह्यांना ब्लॉकेजेस होतात आणि एकदा झाले की पुन्हा होतात, ते पुन्हा ते काही करून येतात आणि परत ते होत असतं. कधी 100% आहे, कधी 10% आहे, कधी 50% आहे. हा काय प्रकार आहे, मला थोडं ह्याच्याबद्दल सांगाल का?
फार छान प्रश्न आहे आणि सर्वांनी लक्षपूर्वक ऐकावा असा प्रश्न आहे. हृदयाच्या ज्या रक्तवाहिनी असतात, लेफ्ट अँड राईट कोरोनी, ह्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलची गाठ जमा होते वेगवेगळ्या कारणांनी आणि ती हृदयाचा रक्तपुरवठा कमी करते. जेव्हा ते 100% बंद होते त्याला आम्ही हार्ट अटॅक म्हणतो. जसं मी अगोदर पण म्हणालो की अगोदर आम्हाला वाटायचं की रिस्क फॅक्टर्स जे आहेत, खतऱ्याचे घटक आहेत, त्यांना होण्याची शक्यता जास्त असते. आता आम्ही बघतो की असे 60% लोक आहेत ज्यांच्यामध्ये हे रिस्क फॅक्टर नसून देखील हे ब्लॉकेजेस असतात. तर याचं कारण काय आहे, तर आध्यात्मिकता काय सांगते की मन जे आहे आपलं, मनामध्ये पहिला विचार येतो आणि त्या विचाराचा शरीरावर प्रभाव पडतो. हे आता सायको न्यूरो इम्युनॉलॉजी या शाखेने पण मानलेलं आहे आणि भरपूर डॉक्टर ह्याला स्वीकार करतायत. हा एक सायकोसोमॅटिक डिसीज आहे. सायकोसोमॅटिक माना ज्याला आम्ही मनोकायिक म्हणतो, काया म्हणजे शरीर, त्याचं मूळ मनामध्ये आहे. तर ही जी गाठ होते रक्तामध्ये, ती गाठ होण्या अगोदर जर आपण पाहिलं की मनामध्ये जर तुम्ही एखादी भावना ठेवली असेल आणि ती व्यक्त नाही केली असेल, तुमच्या मनामध्ये एखादी भावना आहे आणि ती तुम्ही व्यक्त नाही केली, समजा एखाद्याबद्दल रोष आहे किंवा तुम्ही डिस्टर्ब आहात आणि ती भावना तुम्ही व्यक्त नाही केली तर ती मनात तशीच राहते, पडून असते ती भावना. आणि अशा भरपूर वेळा जमा झाल्या, ज्याला आम्ही स्ट्रेस म्हणतो दुसऱ्या भाषेमध्ये, तर मन हे कसं असतं, रक्तासारखं असतं. रक्त हे आपल्या शरीरामध्ये फिरत असतं, निरंतर फिरत राहिलं पाहिजे रक्त. पण जर ते रक्त एका ठिकाणी जमा झालं तर मग काय होणार, रक्त जमा झाल्यावर त्याची गाठ होते. तर ही रक्ताची जी गाठ होते, ज्याला ब्लड क्लॉट म्हणतो आम्ही, ही गाठ नंतर होते. पहिली आपल्या विचारांची गाठ निर्माण होते, ह्याला आम्ही ग्रंथी म्हणतो, की याच्या मनामध्ये ग्रंथी आहे. तर जेव्हा ही गाठ तयार होते, ती गाठ पहिली होते विचारांची आणि मग रक्ताची गाठ होते. किंवा मराठी भाषेमध्ये ह्याला फार सुंदर शब्द आहे, एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या भावना लपवते किंवा योग्य प्रकारे व्यक्त नाही करत आहे, त्या व्यक्तीला आम्ही, तसा नकारात्मक शब्द आहे पण तो शब्द फार सुंदर आहे, त्या व्यक्तीला आम्ही म्हणतो हा आतल्या गाठीचा आहे. आतल्या गाठीचा याचा अर्थ काय, त्याने आपले विचार आतमध्ये गाठ बांधून ठेवलेले आहे, तो सांगत नाहीये. तर जेवढ्या गाठी तुमच्या आतमध्ये असतील जास्त मनामध्ये, तेवढं तुम्हाला रक्ताची गाठ होण्याची शक्यता आहे. आणि हृदय हे कॉमन टार्गेट आहे, कारण हृदयाच्या रक्तवाहिन्या फार बारीक असतात, तीच रक्ताची गाठ तुमच्या मेंदूमध्ये सुद्धा होऊ शकते. तर तुम्हाला स्ट्रोक हा आजार पण, हा पण कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीमशी संबंधित आहे, तर हे आजार होण्याचे संभवतात. त्यामुळे आम्ही म्हणतो की तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करा. भावना व्यक्त करणं फार गरजेचं आहे सध्याच्या दुनियेमध्ये. आणि तुम्ही जर तुमच्या भावना योग्य प्रकारे व्यक्त नाही केल्या, जसं आपण मागे पण पाहिलं मालिकेमध्ये, जर अग्रेसिव्ह तुम्ही असाल, आक्रमक असाल, किंवा तुम्ही अतिनम्र असाल, तरी पण तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भावनांचा निचरा होणे फार गरजेचं आहे. आणि त्या भावना जर तुम्ही योग्य प्रकारे व्यक्त केल्या तर तुम्हाला ह्याच्यापासून फायदा मिळू शकतो. आणि राजयोगामध्ये आम्ही हेच करतो, आम्हाला पण प्रॉब्लेम येतात, समस्या येतात, अशा भावना निर्माण होतात, पण आम्ही आमचं हृदय परमात्म्याकडे मोकळे करतो. भरपूर धर्मामध्ये कन्फेशनला महत्व आहे. कन्फेशन म्हणजे परमात्म्याकडे जाणं. आणि तुमच्याकडून चूक झाली असेल किंवा दुसऱ्याकडून चूक झाली असेल तर तुम्ही व्यक्त करा परमात्मा. तुमच्याकडून चूक झाली असेल तर तुम्ही क्षमा मागा, आणि दुसऱ्याकडून जर चूक झाली असेल त्याला तुम्ही क्षमा करा. क्षमा भाव तुमच्यामध्ये जेवढा असेल, फॉरगिवनेस, तेवढा तुमच्या हृदयाला कमी त्रास होणार, आणि तेवढा तुम्हाला हृदयाला हृदयघात किंवा हार्ट अटॅक येण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे तुम्ही आतमध्ये गाठी ठेवू नका, आपल्या भावना व्यक्त करा. आणि जर तुम्ही व्यक्त नाही करू शकत तर कागदावर लिहून परमात्म्याच्या समोर ठेवा, पण बाहेर येऊ द्या, त्यांना आतमध्ये जमा व्हायला देऊ नका, तर तुम्ही याच्यापासून वाचू शकता.
डॉक्टर साहेब, खूप छान. दर्शको, आपल्याला नेहमीच असं वाटायचं की कदाचित आपण जे खातो किंवा जे बाहेरून आपल्याला तणाव येतो, टेन्शन येतं, ह्याच्यामुळेच बरेचदा हार्ट अटॅक येतो. कारण कित्येकदा डॉक्टर साहेब आम्ही बघतो, एखाद्या घरातल्या वरिष्ठ व्यक्तीला जर अटॅक आला तर नंतर त्यांच्या घरामध्ये जर काही झालं असेल पूर्वी, तर मग त्या दुसऱ्या व्यक्तीवर असा रोष येतो की तुझ्यामुळे ह्यांना हार्ट अटॅक आलेला आहे. परंतु तुम्ही आता खूप स्पष्ट करून सांगितलं की आपण जेव्हा आपल्या भावनांना, आपल्यामध्ये जे काही नकारात्मक असू दे, सकारात्मक असू दे, जे काही आतमध्ये ठेवून घेतो त्याच्या ज्या गाठी तयार होतात, त्याच्यामुळेच. हा नक्कीच की आपल्या काही दुसऱ्याही कारण असू शकतात, पण ही खूप सूक्ष्म अशी जाणून घेण्यासारखी बाब आहे. तर डॉक्टर साहेबांकडून आपण जाणून घेऊया की डॉक्टर साहेब, अशा गोष्टी आम्हाला होऊ नये, कारण कित्येकदा तरी आमच्या फॅमिलीमध्ये ही हिस्ट्री असते, वडिलांना होऊन गेलेला, आईंना आहे, तर मग आम्हालाही होण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीचं आमचे जीवन आहे, अगदी क्षणोक्षणी तणाव हा वाढतच असतो आमचा, तर असं काही होऊ नये किंवा ह्याच्यापासून आम्ही स्वतःला ह्याच्यापासून लांब ठेवू शकतो, ह्याच्यासाठी कोणत्या पद्धतीने आणि काय आम्ही करायला हवं, काय तुम्ही आम्हाला ह्याच्याबद्दल सांगाल?
पण आता करूया त्याचा अभ्यास, पण त्याच्या अगोदर ह्या हार्ट चक्राबद्दल थोडी माहिती आपण देऊया. हे हार्ट चक्र इथे असतं हृदयाजवळ, आणि ह्याच्यामध्ये हार्ट आणि फुफ्फुस हे दोन्ही अंग येतात. सेंटर ऑफ चेस्ट ह्याचं लोकेशन आहे. ह्याच्यामध्ये हृदय, दमा, फुफ्फुस किंवा आपले स्तन किंवा आपला मागचा मणका, छातीचा निमोनिया, वरचा खांदा, शोल्डर, हे सगळे समस्या, शारीरिक समस्या जडवण्याची शक्यता असते. आणि मेंटल इश्यूज म्हणजे तुमचे प्रेमाबद्दलचे, करुणा, आत्मविश्वास, श्वास घेणे, आशावाद, निराशावाद, ईर्षा, भीती, क्रोध, हे सगळ्या भावना ह्याच्याबरोबर जोडलेल्या असतात. आणि ह्याचा जो शब्द आहे तो आहे यम. यम हा शब्द आहे आणि हा चक्र उघडू शकतो. तर आता आपण राजयोगाद्वारे ह्याचा रंग जो आहे हिरवा आहे, तर हिरवा रंग घेऊन आपण हार्ट आणि लंग्सना शक्तिशाली बनवणार आहे, तर आपण असं त्याचा अभ्यास करूया.
डॉक्टर साहेब, तुम्ही हिरवा रंग म्हणला, सॉरी तुम्हाला मध्येच थांबवलं, हिरवा रंग तुम्ही सांगितला आणि यम हा शब्द सांगितला, तर परमात्माकडून ह्या वेळेला घेताना कोणत्या कोणत्या गुणांची किरण घ्यायची?
ह्याच्यामध्ये गुणांची किरण, हार्ट हे जे आहे प्रेमाचं प्रतीक आहे, आणि फुफ्फुस शांती रंग. तर प्रेम आणि शांती हे दोन क्वालिटीज ह्याच्यामध्ये आपण इमर्ज करू आणि ह्या अंगांना देण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, सर्वांनी सरळ बसायचं आहे. तुम्ही एखादं महत्वाचं काम करत असाल, रस्ता क्रॉस करणे, गाडी चालवणे, गॅस स्टोव किंवा एखादी मशिनरी जवळ असाल, तर त्यावेळेला हा अभ्यास करू नये. तुमचा मोबाईल फोन चालू असेल किंवा लँडलाईन असेल तर त्याला तुम्ही सायलेंट मोडवर ठेवा. शांतपणे एका ठिकाणी बसून जे विचार आम्ही तुम्हाला देणार आहे, चित्र देणार आहे, त्याचा अभ्यास करा, चित्र करा आणि अनुभव करायचा प्रयत्न करा. ओम शांते. अनुभव करा डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर एकदम शांत आणि शिथिल होत चाललेलं आहे. रिलॅक्स. दोन्ही हात, दोन्ही पाय एकदम रिलॅक्स, शांत आणि शिथिल होत चाललेलं आहे. छाती, पोट, पाठीच्या मांसपेशी, मणका, चेहरा आणि डोक्यावरील मांसपेशी देखील शांत होत चाललेला. ध्यान आपल्या दोन डोळ्यांच्या मध्ये घेऊन जायचं आहे आणि पाहायचा एक सुंदर सफेद सितारा दोन डोळ्यांच्या मध्ये चमकत आहे. स्पष्टपणे पहा आणि अनुभव करा. जसा आकाशामध्ये सितारा चमकतो आहे, तसा एक सुंदर सितारा दोन डोळ्यांच्या मध्ये चमकत आहे आणि मी हा दिव्य प्रकाश दोन डोळ्यांच्या मध्ये आहे. या शरीरापेक्षा भिन्न आहे, हे शरीर विनाशी आहे आणि मी अविनाशी आहे. अनुभव करा परमात्मा, जो गॉड अल्लाह आणि ईश्वर ज्योती स्वरूप आहे, एक महाज्योती लाईट आहे. त्याच्याकडून आकाशातून हिरव्या रंगाचा दिव्य प्रकाश माझ्याकडे येत आहे. स्पष्टपणे अनुभव करा, एक हिरव्या रंगाचा दिव्य प्रकाश आकाशातून माझ्याकडे येत आहे आणि दोन डोळ्यांच्या मध्ये येत आहे आणि माझ्या संपूर्ण शरीरामध्ये पसरत आहे. विशेष करून छातीमध्ये, हृदय आणि फुफ्फुसांवर केंद्रित होत आहे. जसा हा हिरव्या रंगाचा दिव्य प्रकाश हृदय आणि फुफ्फुसांवर केंद्रित होत आहे, हृदय आणि फुफ्फुस आणि छातीतील सर्व अंग शक्तिशाली बनत चाललेले आहे. शरीरातील सर्व रक्तवाहिन्या स्वच्छ आणि साफ होत आहे. माझा रक्त पुरवठा सुरळीत चालू झालेला आहे. हृदयाची शक्ती वाढत आहे. परमात्मा प्रेमाचा सागर आहे आणि या हिरव्या रंगामध्ये परमात्म्याचं प्रेम आणि शांती प्रवाहित होत आहे. परमात्मा शांतीचा सागर आहे. शांती आणि प्रेम माझ्यामध्ये प्रवाहित होत आहे. शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. शरीर स्वच्छ आणि पवित्र होत चाललेलं आहे. मी आत्मा देखील शांती आणि प्रेमाने भरपूर होत चाललेला आहे. शांत प्रेम स्वरूप आहे. माझ्यातील शांती आणि प्रेमाची कमतरता परमात्मा भरून काढत आहे, तृप्त होत आहे. माझ हृदय शक्तिशाली बनत आहे. हृदयातील सर्व रक्तवाहिन्या स्वच्छ झालेल्या आहेत. फुफ्फुसातील सर्व ब्लॉकेजेस साफ झालेले आहे. फुफ्फुस देखील स्वस्थ होत आहे. माझा आत्मविश्वास वाढत आहे. मी धैर्याने श्वास घेत आहे. मला खूप बरं वाटतंय, खूप बरं वाटतंय. ओम शांती शांती शांती.
खूप खूप धन्यवाद डॉक्टर सचिन. दर्शक हो, हृदय विकार जे आहेत हे जर आपल्याला असतील किंवा आपल्याला होऊ नये असं आपल्याला वाटत असेल, तर पिता परमात्मा जो आहे ह्याच्याकडून आपल्याला प्रेमाची किरण घ्यायची आहे. कारण प्रेम हे कुणाच्याही जीवनामध्ये खूप गरजेचं आहे. जेव्हा प्रेमाची उणी जाणवते त्यावेळेला असेच काही आपल्याला आजार होण्याची शक्यता असते, मानसिक असू देत, शारीरिक असू देत. तर ह्या परमात्माकडून येणारं निस्वार्थ जे प्रेम आहे, ह्या प्रेमाला आपण स्वतःमध्ये ग्रहण करून ते सर्वांना देण्याचा पूर्ण प्रयत्न आपल्याला करायचा आहे. हे कसं करायचं हे आपल्याला डॉक्टर साहेबांनी आता शिकवलेलं आहे आणि ह्याचा अनुभव आपण सर्वजण घ्याल असा मला विश्वास आहे. तर तुम्हाला ह्याच्याबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही नजीकच्या ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता. काही प्रश्न असतील तर आम्हाला मेल पाठवू शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com लाही भेट देऊ शकता. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.